कॅमेरा ऍक्शन.
नमस्कार, मी शशांक शेंडे. तुम्ही ऐकताय माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत लाइट्स कॅमेरा ऍक्शन.
साधारणतः सर, तुमची स्क्रिप्ट निवडण्याची जी कला आहे, मला वाटतं प्रत्येक ऍक्टरला जाणून घ्यायची, कारण तुम्ही ज्या फिल्ममध्ये काम करता त्या फिल्मला अवॉर्ड मिळतो असं आता झालंय, तर काय प्रोसेस असते तुमची?
जर फोर लाइनर मध्ये तुमच्या कॅरेक्टरचं नाव येत असेल ना, तर ती फिल्म स्वीकारावी. म्हणजे मी आज सकाळी काय रेडिओ एफ एमला चाललो होतो, रेडिओ एफ एमला चाललेलो असताना स्प्लेंडरवरती निघालो आणि उजव्या बाजूला मी बघितलं तर गाडीमध्ये श्रुती होती. श्रुतीने विचारलं कुठं चाललं सर? काय नाही, मी रेड एफ एमला चाललो. आता ही समजा स्टोरी असेल तर ह्याच्यामध्ये एक केळाची गाडीवाला तिथून पास होतो असा जर रोल असेल तर तुम्ही नाही करायला. जी मुख्य कथा सांगताना जर तुमच्या कॅरेक्टरचं त्याच्यामध्ये उल्लेख येत असेल तर आणि तरच ते करावं, अदरवाइज ते करू नये, या मताचा मी आहे.
म्हणूनच कदाचित तुम्ही निवडक हिंदी फिल्म्स करता सर?
हो, निवडक हिंदी फिल्म परत तेच आहे रे, तो आहे ना, आपण सुपातल्या तांदळा एवढे फिल्म थोडी न येतात, आपल्याकडे अगदीच मोजक्या फिल्म येतात त्याच्यामध्ये. आणि मुळात लक्षात घे की ती आपण काय कॅटेगरी किंवा काय केडरच्या फिल्म करतो किंवा काय पद्धतीच्या फिल्म करतो ना, ह्याच्यावरनच ठरतं तुमच्याकडे काय फिल्म येणार आहे. त्यामुळे माझ्याकडे येताना बी ग्रेड आणि सी ग्रेडवाली येणारच नाहीत ते, किंवा माझ्याकडे यशराजवाला पण येत नाही, कारण त्याला माहितीच आहे माझ्याकडे येणार ते अनुराग आणि त्या पद्धतीच्या कॅटेगरीतले फिल्म करणारीच लोक येणार, हे माझी आता मनाची तयारी झालेली आहे. कारण आपण त्याच पद्धतीची कामं करू शकतो, आपण त्या पद्धतीच्या कामांमध्ये आपला कम्फर्ट झोन तिथे आहे, हे त्यांनाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे.
तुम्हाला कधी कुठला कॉम्प्लेक्स होता सर?
होतं की हिंदी बोलायचा कॉम्प्लेक्स होता मला. नंतर मला असं वाटत होतं की इंटिमेट सिक्वेन्स मी करू शकणार नाही, पण ते नाही, मला असं वाटलं की ते करू शकतो आहे मी. पण नाचण्याचा मेजर कॉम्प्लेक्स होता मला, मेजर कॉम्प्लेक्स होता मला. इंग्लिशचा कॉम्प्लेक्स होतं मला, पण मग मी इंग्लिश तोंडपाठ करून जातो, मी तोंडपाठ वाक्य करून जातो, आणि जर एक शब्द इकडचं तिकडं झालं ना तर डिरेक्टर बोंबललाच म्हणून समज, कारण मग परत मला गाठ लागतो मग त्याच्यानंतर. मला तसं जर इंग्लिश बोलायचं असेल तर मी तसं इंग्लिश बोलू शकतो, कारण मी वर्कशॉप्स पण घेतलेली आहेत, मग इंटरनॅशनल लेवलची पण वर्कशॉप्स घेतली आहेत आणि मी ती इंग्लिशमध्येच कंडक्ट केली. पण वाक्य बोलायची म्हटली ना की बोंबा बोंब होते माझी तिथे, त्यामुळे मला त्याचं कॉम्प्लेक्स 100% होतं मला.
आणि मला सांगा सर आता की ख्वाडा सारख्या फिल्म मध्ये मला वाटतं नोन कोणी डिरेक्टर पण नोन नव्हता.
त्याच्यामधली गंमत सांगतो मी तुला काय झालं होतं. ख्वाडा मी करायचं कारण हे होतं की मला समर नखाते सरांचा फोन आला होता की माझा एक विद्यार्थी आहे, तो अशी अशी फिल्म करतो आहे, स्क्रिप्ट वाचून बघ, आवडलं तर कर. समर सर ज्याला फोन करतात त्याला त्याच्यात 100% काहीतरी असतं हे मला माहिती असतं, त्यामुळे मी डोळे झाकून हो म्हटलं होतं मी.
ओके, पण मला सांगा सर की ह्या दरम्यान तुम्हाला अशा पण हिंदी फिल्म आल्याच असतील ना, विचारण्यात आल्याच असतील की तुम्ही ह्या फिल्ममध्ये काम करणार का, तर तुम्ही ते जे 2 वर्ष होते जिथे तुम्ही ह्या चांगल्या चांगल्या फिल्म्स नाही करू शकलात, त्याच्या पलीकडे असं कधी झालं की तुम्ही स्वतःहून कोणत्या फिल्मला नकार दिला?
झालं, हो. ती एक घायल 2 नावाची फिल्म होती, ती नाही म्हणून सांगितलं.
ओके, आणि आता तुमच्यासोबत एक रॅपिड फायर राऊंड. मला राग आला की मी डॅश करतो.
चिडचिड, आरडा ओरडा, काही विचारू नकोस तू.
कुठे निघून जाता, काही खाता?
नाही.
बर, घड्याळातला 1 तास जर एक्स्ट्रा मिळाला तर काय करायला आवडेल?
झोपायला.
बर,
मला आता हे करायचं नाहीये, डॅश हे करायचं नाहीये.
डिरेक्शन.
का सर?
आत्ता नाही, आत्ता कारण ऍक्टिंग चालू आहे, डिरेक्शन करायचं नाही, खूप लोक माझ्या मागे लागलीत.
बर,
ही गोष्ट मी नेहमी विसरतो.
वाढदिवस.
वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस असतो किंवा स्वतःचा स्वतःचा वाढदिवस तरी लक्षात
आहे? लक्षात आहे. 2 मार्च.
ओके, ही गोष्ट मी खूप मिस करतो.
नाटक.
एक फिल्म जी मला परत करायला आवडेल.
माझीच का दुसरी कोणाची?
कुठली पण.
शोशांक रिडेम्पशन.
आणि तुमची म्हटलं तर?
लूज कंट्रोल.
अच्छा.
हा
बर.
एका हिंदी कलाकाराबरोबर ज्याच्यासोबत तुम्हाला काम करायचं
काय असेल असं वाटतं तुला?
अमिताभ बच्चन.
येस
ना. पण तुमची कधी अमिताभ बच्चनजींची भेट झालीच असेल की नाही?
मी त्यांचं फोटोशूट पाहिलंय मी.
बरं,
एक कॉम्प्लिमेंट जे तुम्ही विसरू शकत नाही?
दुबेजींचीच कॉम्प्लिमेंट होते ते, अच्छा करताय.
मला कुठल्या कॅरेक्टर मध्ये तुम्हाला बघायला आवडेल?
मी नाटक बसवायचं ज्यावेळेला विचार करत होतो ना, त्यावेळेला मी ना माणकूसाठी मी जी लोक काढलेली होती ना, तू गिधाडे वाचलेस का? गिधाडे
वाचलंय.
हा, मग त्यातल्या माणकू कॅरेक्टर साठी मी.
वा,
आय फील ब्लेस्ड की मला असं काहीतरी कॉम्प्लिमेंट मिळालंय. बरं, आणि आता मला सांगा सर की तुम्हाला ह्या इंटरव्ह्यू मधली आवडलेली गोष्ट कुठली?
इंटरव्ह्यू मध्ये आवडलेली गोष्ट मला अशी आहे की आपण गप्पा मारल्या इंटरव्ह्यू न करता, हे मला सगळ्यात जास्त आवडलं.
तुम्हाला लिमिटेड उत्तर द्या,
मग ती गप्पा नाही तर मग शिक्षण कधी झालं, मग कितवीतून कुठे गेला कितून, अशा याच्यापेक्षा आपण इनफॉर्मली गप्पा मारल्या हे सगळ्यात जास्त मला आवडलं.
आणि तुमच्या आयुष्यातली लाईट्स कॅमेरा ऍक्शन मोमेंट, एक क्षण.
पोरांचा जन्म हीच होती खरं तर, जन्म म्हणण्यापेक्षा हातात घेतलं पोरांना ती मोमेंट होती.
दोन्ही पोरांना एकसाथ हातात घेतलं
आणि अवघड होत ते, त्याशी एवढे एवढे होते असे गोळे आणि असं हातात घेतलेले होते.
काय नाव आहे त्यांचं दोघांचं?
एकाचं नाव आहे दासू आणि एकाचं नाव आहे डेबू.
बर.
हो, दासू वैद्य नावाचा कवी आहे आणि दासोपंत नावाचे एक संत कवी पण होते त्यांच्या याच्यावर ना दासू, आणि डेबूजी झिंगराजी जानोरकर म्हणजे गाडगे महाराज म्हणून डेबू असं नाव आहे तो.
तुम्ही त्यांना खूप कधी अशी कळकळून तुम्हाला आठवण कधी आली त्यांची?
मी ना मधल्या काळामध्ये विपश्यनेला गेलो होतो मी.
हो.
आणि ते सगळंच साठवून राहतं ना. बरं, तिथे कम्युनिकेशन काहीच नाही. त्यावेळेला माझा एक अख्खा दिवस त्यांच्यात गेलाय. माझं मनाचं स्प्रिंग सारखं असतं माहिती तुला, तुम्ही जितकं दाबता ना तितकं उसळून वरती येतं ते. आणि ते त्यावेळेला अस्वस्थ व्हायला होतं, भयंकर अस्वस्थ झालं होतं मी त्यावेळेला.
ऑल राईट सर, मला खूप मजा आली तुमच्याशी बोलून. अर्थात तुमच्या आयुष्याचा प्रवास खूप मोठा आहे, तरी पण कमी कमी नाही नाही वेग नाही. इनफॅक्ट मला अशाच गप्पा हव्या असतात की ज्यात बरंच काही तुम्हाला तुमचं लहानपण आठवायला हवं. थँक्यू सो मच, इतक्या दिवसांनी वेळात वेळ काढून तुम्ही फायनली यु नो माझ्याशी गप्पा मारायला आलात.
थँक्यू श्रुती, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.